Good hits 93.5 Red FM वर 7:33 मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत. सुपर सुप्रभात मॉर्निंग नंबर वन में वक्त हो गया है थॉट ऑफ द डे का. थॉट ऑफ द डे मध्ये आज सकाळी ऑफिस मध्ये येत असताना एक छानसा नजारा पाहिला. म्हणजे नजारा तसा दररोजच दिसत असतो, पण आज तीन ठिकाणी एकच सुंदर नजारा दिसला. ट्रॅफिक सिग्नल फॉलो करणारी मंडळी, सकाळी सकाळी ट्रॅफिक सिग्नल कोण फॉलो करतं, म्हणजे नियम कधीपासून पाळायचे, तर ह्या ह्या वेळेपासून त्या त्या वेळेपर्यंत सरकारी ऑफिसचं जे काम असतं त्या टाइम पिरियडमध्ये आपण नियम पाळायचे असं जरा ठरवून ठेवलेलं आहे. त्याच्या आल्याड पल्याड आम्ही नियम तोडले तरी चालतात असा काहीतरी गोड गैरसमज आहे लोकांचा, काय माहिती नाही. पण ट्रॅफिक सिग्नलवर सकाळी उभं राहणं म्हणजे काहीतरी पाप आहे, अपराध आहे, या सगळ्या अंधश्रद्धा असतात वगैरे प्रकारात त्या गोष्टींकडे पाहिलं जातं. पण आज CBSचा सिग्नल झाला, उंटवाडीचा सिग्नल झाला, दोन्हीकडे दोन गाड्या वेगवेगळ्या गाड्या, एकीकडे एक टू व्हीलर उभी होती, बाकी मंडळी येत होती जात होती, तो माणूस उभा म्हणजे उभा होता. दुसरीकडे उंटवाडीत सुद्धा एक माणूस आणि दुसरी एक लेडी एका फोर व्हीलरमध्ये उभे तर उभे होते, अजिबात हल्ले नाही सिग्नल संपेपर्यंत. ही फार पॉझिटिव्ह साईन आहे, यु नो, प्रोग्रेस करण्याच्या दृष्टीनं. आज दोन जण उभे आहेत, उद्याच्याला सगळेजण उभे राहतील. बी पॉझिटिव्ह. सुपर हिट्स 93.5 रेड FM वर खऱ्या अर्थानं सिग्नलवर जी मंडळी उभी राहतात ना त्यांचा सत्कार घ्यायला पाहिजे. साईडला त्यांची गाडी उभी करून त्यांना जरा सेल्फी वगैरे त्यांच्यासोबत काढायला पाहिजे. सेल्फी ले रे फ्रॉम बजरंगी भाईजान. गाणं येत आहे थोड्याच वेळात. थोड्याच वेळात कशाला, लगेच प्ले करू. एन्जॉय, बजाते राहो.